भाग सावा नोहा नोहाचे तारू उत्पत्ती याचा सावा अध्याय 1 ते 22 वचन पेत्राचे पत्र दुसरे याचा 3रा अध्याय आणि 9 वचन कैक पिढ्या ज्ञात आणि आदम आणि हवा यांनी कैक वर्षारही पाप करा आणि परमेश्वराने आज्ञांना उल्लंघन करा लोकांना पाप इतका वाढा की परमेश्वराने जे गावास पाण्याने करूला निर्णय लिदा परंतु देवाना एक सेवक होता तो परमेश्वरावर खूप प्रेम करता आणि त्याने आज्ञांना पालन करता त्याना नाव नुहा होता परमेश्वराने नुहाला मोठी जहाज करूला आखी कारण मुसळधार प्रलयापासून बचाव होईल म्हणून मोठी जहाज कर कितीतरी दिवस लागणार परंतु नुहा जहाज करीज परंतु नुहाने लोकाला परमेश्वराविषयी सुवार्ता आखी मुसळधार प्रलयापासून बचा होईल पण नुहाने कोणी ऐकेल नाही विश्वास कोणी ठेवे नाही नुहा ते लोकाला वाईट कर्म टाकी दे पण ऐकत नाही.